Good morning, everybody.
Sarvanna Suprabhat.
I said, good morning, everybody.
Good morning.
What a joy it is to come together to study the Word of God.
प्रभूचं वचन शिकण्यासाठी एकत्रित येणं हे किती आनंदाची बाब आहे.
ऑफ टाइम्स आय एम रिमाइंडेड एज इफ द लॉर्ड इज कॉलिंग आउट हिज डिसायपल्स असाइड अँड एक्सप्लेनिंग देम द थिंग्स द डिवाइन थिंग्स.
अनेक वेळा मला ह्या गोष्टींची आठवण होते की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना एका बाजूला घ्यायचा आणि दैवी गोष्टी त्यांना तो समजावून सांगायचा.
सो काउंटिंग ऑन दिस ग्रेट प्रिव्हिलेज विच द लॉर्ड हॅज गिव्हन अस, लेट अस सिट प्रेयरफुली what the lord want to teach and speak to each one of us.
ani munun prarthna purvak ithe basuya ithe aikuya ki prabhu ne jo amhala hi sandhi dilili ahe ya sandhi madhe prabhu aplala kay bolu ichchit ahe kay shikvu ichchit ahe.
For another very important subject that we are going to study now is the rapture of the church of god.
ek dusra ek atishay mahatvacha vishay ja vishayavarti apan ya satra madhe shiknar ahot to vishay ahe mandalicha var ghetle jane,
which we know and understand as if it will be the imminent return of the lord jesus to take and catch up the church to be with him forever and ever.
ya baddal ami asa samajto ki prabhu yeshu christ aplya mandalila gheun janyasathi kadhihi kontyahi kshani yeu shakto ani tyanantar ti mandali prabhu yeshu christa sobat sada sarvakaal rahnar ahe.
In fact that's the longing of the every child of god.
kimbahuna प्रभूच्या प्रत्येक देवाच्या प्रत्येक लेकराची ही एक मनापासून अपेक्षा आहे, इच्छा आहे की प्रभूने लवकर यावं.
हाऊ ऑफ्टन वी हॅव कॉल्ड ऑन अँड सेड लॉर्ड प्लीज कम सून.
किती वेळा आम्ही प्रभूकडे अशी ओरड करतो आणि म्हणतो हे देवा लवकर ये.
Sometimes it's because of our toils and turmoils in this world.
कदाचित हे यासाठी असेल की या जीवनामध्ये राहत असताना आम्हाला दुःख आणि अनेक अयोग्य गोष्टीला सामोरे जावे लागते.
Sometimes when we pass through the difficult times in this world.
कदाचित ह्या जगामध्ये राहत असताना काही अयोग्य वेळेला अयोग्य घटनेला आम्हाला सामोरे जावे.
When we are so much discouraged and wanting that if lord only if you come and take us how good it will be.
आणि जेव्हा आम्ही निराश होतो आणि जेव्हा आम्ही हताश होतो तेव्हा आम्ही म्हणतो की हे देवा जर तू आलास प्रभू तर किती बरं होईल म्हणून.
सो लेट मी अश्युअर यू ऑन द अथॉरिटी ऑफ द वर्ड ऑफ गॉड द लॉर्ड जीसस क्राइस्ट इज गोइंग टू कम अँड गोइंग टू कम सून फॉर शुअर.
म्हणून प्रभूच्या वचनाच्या अधिकाराने मला ही गोष्ट आपणा सर्वांना सांगू द्या की प्रभू येशू ख्रिस्त हा येणार आहे आणि हा लगेच लवकरच येणार आहे.
अँड द स्टुडंट ऑफ द स्क्रिप्चर विल नोटिस दॅट इवन द क्रिएशन इज ग्रोनिंग अँड वेटिंग फॉर इट्स रिडेम्पशन.
आणि म्हणून प्रभू परमेश्वराचं वचन शिकणारे लोकांनी देखील ह्या गोष्टींची पडताळणी करून पाहिलेली आहे की पृथ्वी देखील सृष्टी देखील प्रभूच्या येण्याची पूर्व तयारी करत आहे.
वी रीड ऑफ सच थ्री ग्रोनिंग्स इन रोमन्स चॅप्टर 8.
अशा प्रकारे तीन प्रकारचं कननं आम्ही रोमकरस पत्र 8व्या अध्यायामध्ये बघतो.
वी फाइंड द क्रिएशन इज ग्रोनिंग,
तिथं सृष्टी कनत आहे.
वी फाइंड द चिल्ड्रन ऑफ गॉड अ ग्रोनिंग,
तिथं देवाची मुलं देखील कनत आहेत.
अँड वी फाइंड द स्पिरिट ऑफ गॉड इज ग्रोनिंग एज वेल,
तिथं देवाचा आत्मा हा देखील कनत आहे.
बट दॅट ग्रोनिंग इज गोइंग टू कम टू अन एंड फॉर शुअर.
परंतु हे कनन जे आहे हे एक दिवशी शेवटास येणार आहे.
फॉर अवर लॉर्ड जीसस क्राइस्ट इज गोइंग टू कम टू टेक अस अन टू हिमसेल्फ.
यासाठी की प्रभू येशू ख्रिस्त हा स्वतः आम्हाला घेऊन जाण्यासाठी येणार आहे.
बट वेन वी स्टडी दिस very important subject,
jeva ami ha atishay mahatvacha vishay shikto,
we know this is being put into at least three important passages of the scripture.
ani ya vishayabaddal pavitra shastra madhe kamit kami teen thikani mhatlela ahe.
I wish we could take time to read the scriptures once again.
mala asha vatte ichha ashi me prakat karto ki kami kami ekda tari ami hi vachana padtavun bagavi.
but for want of time I just proceed taking for granted that you know this scriptural portion.
parantu he tini vachana parichhed apnas thauk astil हे ग्राह्य धरून वेळेची बचत करण्यासाठी आपण पुढे जाणार आहोत.
फर्स्ट पॅसेज दॅट इज बिफोर अस इज फर्स्ट थेसलोनियन्स चॅप्टर 4 वर्स 13-18.
पहिलं वृत्तांत जे वचन आपल्या समोर आहे ते थेसलनिकास पहिलं पत्र चौथा अध्याय 13-18
वेअर अपोस्टल पॉल इज रिमाइंडिंग द चर्च ऍट थेसलोनाइका.
जिथं हा प्रेषित पॉल थेसलनिका येथील मंडळीला ह्या गोष्टींची आठवण करून देत आहे.
व्हेन द लॉर्ड कम्स हाऊ द पीपल ऑफ गॉड विल बी टेकन अप टू बी विथ हिम.
जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त येईल तेव्हा प्रभूच्या लोकांना तो कशा प्रकारे घेऊन जाईल.
अँड देन व्हेन ही राईट्स टू कोरिंथियन्स,
आणि जेव्हा तो करिंथी येथील मंडळीला लिहितो,
इन चॅप्टर 15:51-58
15व्या अध्यायाच्या 51-58
ही इज टॉकिंग ऑफ द सेम इव्हेंट,
याच घटनेबाबत तो तिथं लिहित आहे.
बट देन देअर ही इज रिमाइंडिंग देम हाऊ द बिलीव्हर्स विल बी ट्रान्सफॉर्म अँड चेंज्ड.
परंतु तिथं तो त्या ठिकाणी असं म्हणत आहे की विश्वासणाऱ्यांचं कशा प्रकारे रूपांतर होणार आहे, बदल होणार आहे.
सो वी फाइंड व्हेन अपोस्टल जॉन वॉज इन द स्पिरिट,
आणि म्हणून आम्ही प्रेषित योहान हा जेव्हा आत्म्याच्या प्रेरणेने होता
अँड ही हिअर्स अ व्हॉइस एज वेअर अ ट्रम्पेट
आणि तो तिथं तुतारीचा नाद ऐकत आहे
विच क्राइड आउट अँड सेट टू हिम कम अप हिदर
की त्या तुतारीच्या नादामध्ये असं म्हटलेलं आहे इथे ये म्हणून
वेल वी कॅन ऑल्सो से द वर्ड्स ऑफ द लॉर्ड जीसस क्राइस्ट फ्रॉम जॉन 14 अँड वर्स 3
योहान 14 आणि 3 वचनामध्ये जे प्रभू येशू ख्रिस्ताचे शब्द आहेत ते अशा प्रकारे आहेत
व्हेन द लॉर्ड टोल्ड हिज डिसायपल्स दॅट लेट नॉट युअर हार्ट बी ट्रबल्ड
जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना म्हणतो तुमचे अंतकरण दुखित आणि खेदित होऊ
दे बिलीव्ह इन गॉड बिलीव्ह ऑल्सो इन मी
देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास
फॉर इन माय फादर्स हाऊस आर मेनी मॅन्शन्स
कारण माझ्या पित्याच्या घरी भरपूर जागा आहेत
If it were not so, I would have told you.
तसे नसते तर मी तुम्हाला तसे सांगितले असते.
I go to prepare a place for you.
मी तुम्हासाठी जागा तयार करण्यासाठी जात आहे.
And I will come again and take you unto myself that where I am there you might be also.
आणि मी येईन आणि तुम्हाला घेऊन जाईन यासाठी की जिथे कुठे मी आहे तिथे तुम्हीही असावे.
That passage of the scripture has always touched my heart.
आणि तो वचनाचा भाग आहे आणि नेहमी माझ्या अंतःकरणाला स्पर्शून जातो
बिकॉज द लॉर्ड देअर स्पोक अबाउट द फोर इम्पॉर्टंट ट्रूथ दॅट बिलीवर शुड रिमेंबर
कारण तिथं प्रभू येशू ख्रिस्त विश्वासदाराने चार गोष्टी ज्या लक्षात ठेवायला पाहिजे त्याबद्दल म्हणत आहे
टू ओव्हरकम द ट्रबल्ड हार्ट
आमचं दुखित अंतकरणावरती आम्ही विजय मिळवून यायला
लो आय गो
त्यासाठी तो म्हणतो की घाबरू नका मी जात आहे
ही वॉज टॉकिंग अबाउट हिज डेथ
तो त्याच्या मृत्यूबद्दल बोलत होता
देन ही सेड लो आय प्रिपेअर
तो तिथं पुढे जाऊन असं म्हणत आहे की मी तुमच्यासाठी जागा तयार करतो
ही वॉज टॉकिंग अबाउट द प्रिपेअर्ड प्लेस हेवन
तो स्वर्गातील जी जागा तयार करणे आहे त्याबाबत बोलत आहे
देन ही सेड लो आय कम अगेन
आणि पुन्हा तो म्हणतो की मी पुन्हा येणार आहे
द रियालिटी ऑफ हिज सेकंड कमिंग
त्याच्या दुसऱ्या येण्याच्या सत्यस्थितीबद्दल तो बोलत
देन ही सेड लो आय टेक यू अन टू माय सेल्फ
आणि पुढे तो असं म्हणतो की मी तुम्हाला घेऊन जाईन
द रियालिटी ऑफ द रॅप्चर ऑफ द चर्च
मंडळीचं वर घेतलं जाण्याच्या सत्यस्थितीबाबत
अँड ओनली इफ दिस फोर रियालिटीज वी कीप इन आवर माइंड अँड चेरिश फ्रॉम द वर्ड ऑफ गॉड
आणि जर ह्या चार सत्य गोष्टी आम्ही आमच्या मनामध्ये ठेवून देवाचं वचन जर बघितलं
वी शॅल नॉट ओनली ओव्हरकम इन आवर ट्रबल्ड हार्ट
आमच्या दुखित जीवनातून दुखित अंतकरणावरती आम्ही ओव्हरकम हो विजय मिळू इतकं
बट ही विल ऑल्सो बिकम द सोर्स ऑफ हेल्प अँड स्ट्रेंथ टू अवर फेलो बिलीव्हर्स
तर आमचे जे सहविश्वासी बंधू आणि बहिणी आहेत यांना देखील आम्ही तसं करण्यास प्रेरित आणि उत्तेजित करू
सो दिस टॉपिक वी रीड इन दिस पॅसेजेस
म्हणून ह्या तिन्ही परिच्छेदामध्ये जे आम्ही वाचतो ते
विच वी वुड लाईक टू स्टडी अंडर थ्री हेडिंग्स
आणि तीन मथळ्याखाली आपण हे विषय शिकणार आहोत
वय
का बरं
बिकॉज Any doctrine of the scripture is always being counterfeited by the evil one.
कारण पवित्र शास्त्राचे जे सिद्धांत विषयक शिक्षण आहे हे नेहमी त्याला सैतान पाडण्याचा प्रयत्न करतो
सो यू अँड आय मस्ट बी अवेअर अबाउट द प्रिव्हलंट एरर अँड द टीचिंग्स दॅट आर अराउंड अस
आणि म्हणून आमच्या आजूबाजूला असलेले जे चुकीचं शिक्षण आहे त्याबाबत देखील आम्ही जागरूक असणं गरजेचं आहे
सेकंडली व्हॉट डज रिअली रॅप्चर मीन टू अस
दुसरी गोष्ट मंडळीचं वर घेतलं जाणं हे याबाबत आम्ही काय समजतो
नॉट ओनली दी एरर बट ऑल्सो दी एक्सप्लेनेशन ऑफ इट
ह्याच्यामध्ये त्रुटी किंवा चुका इतकंच नाही तर त्याचं योग्य असं पडताळणीपणा काय आहे
हाऊ कॅन वी अप्लाय दॅट टू अवर लाईफ इज द एक्सपेक्टेशन ऑफ द लॉर्ड एज वी वेट फॉर हिज कमिंग
जसं आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याची वाट बघत आहोत तेव्हा आम्ही आमच्या जीवनामध्ये ह्या कोणत्या गोष्टीचं लागूकरण करू शकतो
वेन वी टॉक अबाउट द एरर
जेव्हा आम्ही त्रुटी किंवा चुकांच्या बाबतीत बोलतो
फर्स्ट पार्ट एज वी थिंक अबाउट इट
पहिली गोष्ट जी आम्ही ज्याबाबत आम्ही विचार करतो
देर आर व्हेरियस डिफरिंग थेअरीज अराउंड अस
आमच्या आजूबाजूला भरपूर काही विचारसरणी आहे
आय जस्ट वॉन्ट टू टच दोज अँड गो अहेड
आणि त्याला फक्त स्पर्शून आपण पुढे जाणार आहोत
सो दॅट ऍटलीस्ट वी आर अवेअर ऑफ व्हॉट्स हॅपनिंग अराउंड अस
यासाठी की आमच्या आजूबाजूला काय घडत आहे याची आम्हाला कल्पना व्हावी
Basically, they are known as the pre-tribulation rapture.
त्यांना असं म्हटलेलं आहे की महासंकटाच्या काळा अगोदर मंडळीला घेतलं जाणं
Mid-tribulation rapture.
महासंकटाचा काळ सुरू असताना मंडळीला वर घेतलं जाणं
Post-tribulation rapture.
आणि महासंकटाचा काळ झाल्यानंतर मंडळीला वर घेतलं जाणं
And there are various other names also given to it.
आणि ह्याच गोष्टीला बाकीची देखील नावं दिलेली आहेत
Well, some call it as a partial rapture.
काही लोक त्याला असं म्हणतात की काही लोकांनाच वर घेतलं जाईल
प्री रॅप्चर
आणि क्रोधाच्या दिवसा अगोदरचं वर घेतलं जाईल
सेकंड ऍडव्हेंट रॅप्चर सेकंड ऍडव्हेंट व्हेन द लॉर्ड कम्स इन
प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा गौरवाने येणार आहे त्यावेळेचं होणार त्यावेळेचं वर घेतलं जाणं
ऍज वेल ऍज द यो यो रॅप्चर विच इज रिसेंटली कम अप
आणि दुसरं शब्द की ज्याला योयो रॅप्चर योयो वरती घेतलं जाणं म्हटलेलं आहे.
व्हॉट ऑल दिस एरर दिस थेअरीज दॅट आर टॉकिंग टू अस,
ह्या ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत त्रुटी आहेत यावरून आम्हाला काय बघावयास मिळते.
हाऊ कॅन अ चाइल्ड ऑफ गॉड बी शुअर ऑफ व्हॉट द वर्ड ऑफ गॉड टीचर्स टू अस,
देवाचं वचन आम्हाला काय सांगते हे देवाच्या लेकरांनी कसं समजून घ्यावं.
एज वी वेर राईटली टोल्ड इवन यस्टरडे रिमाइंडिंग दॅट वी शुड कम्पेअर द स्क्रिप्चर विथ द स्क्रिप्चर टू अंडरस्टँड द ट्रूथ ऑफ गॉड्स वर्ड,
ज्यावेळेस काल आम्हाला ह्या गोष्टींची आठवण करून दिली की एखादं वचन पडताळून बघण्यासाठी दुसऱ्या वचनाला तोलणं गरजेचं आहे.
सो जस्ट हॅव अन आयडिया ऑफ व्हॉट दिस रॅप्चर विच दिस डिफरंट थिअरीज दे ट्राय टू प्रोपोगेट.
आणि म्हणून मंडळीचं वर घेतलं जाण्याच्या बाबतीत हे जे दुसरे विचारसरणी काय सांगतात त्याबद्दल आपण बघू.
द पीपल हु क्लेम अबाउट द पार्शल रॅप्चर,
जे लोक मंडळीचं काही लोकांना वर घेतलं जाणं ह्याबाबत शिकवतात,
दे से दॅट ओनली द फेथफुल डेडिकेटेड ख्रिश्चन विल बी कॉट अप वेन द लॉर्ड कम्स,
ते असं म्हणतात की जे काही विश्वासू जे काही प्रामाणिक आणि जे काही समर्पित ख्रिस्ती व्यक्ती आहेत त्या लोकांनाच घेतलं जाईल.
अँड दोज हु आर कार्नल दे विल बी लेफ्ट बिहाइंड,
आणि जे काही दैहिक लोक आहेत त्यांना इथंच ठेवलं जाईल.
दॅट दे मे बी चास्टाइज ड्युरिंग द पीरियड ऑफ ट्रिब्युलेशन,
यासाठी की महासंकटाच्या काळामध्ये त्यांना शिक्षा व्हावी.
इफ दॅट इज ट्रू देन आय थिंक मोस्ट ऑफ अस विल रिअली शिवर,
जर असं हे जर सत्य असेल तर खरोखर आम्हाला थंडी भरायला पाहिजे.
हाऊ दॅट थिअरी इज रिअली रॉंग,
ही जी विचारसरणी आहे ही कशा प्रकारे चुकीची आहे.
व्हॉट इज द प्रॉब्लेम विथ दॅट व्ह्यू,
या मार्गदर्शनामध्ये या विचारसरणीमध्ये काय चुका आहेत.
द व्हेरी बेसिक थिंग इज दॅट बिकॉज इट डिवाइड्स द बॉडी ऑफ द लॉर्ड जीसस क्राइस्ट,
यामध्ये एक सर्वसामान्य चुकीची गोष्ट ही आहे की जर असं असलं तर प्रभू येशू ख्रिस्ताचं जे आत्मिक शरीर आहे या शरीरामध्येच दोन भाग केले जातात.
इफ एज अ ख्रिश्चन अ पर्सन कुड नॉट बी अ बेटर ख्रिश्चन व्हाइल ही इज हियर बिफोर द कमिंग ऑफ द लॉर्ड, हाऊ कॅन ही बी बेटर इवन व्हेन ही पासेस थ्रू द टाइम्स ऑफ ट्रिब्युलेशन.
जर इथं प्रभू येशू ख्रिस्त येण्या अगोदर जे आम्ही ख्रिस्ती लोक आहोत त्या अगोदर जर आम्ही चांगले ख्रिस्ती जर झालो नाही तर महासंकटाचा काळ जो धोक्याचा काळ असेल त्यामध्ये कशाप्रकारे बरं एखादा व्यक्ती चांगला ख्रिस्ती जीवन.
दोज हू क्लेम देर इज अ पार्शल रॅप्चर दॅट थिअरी इज रॉंग,
आणि म्हणून जे लोक असं म्हणतात की काही लोकांनाच वर घेतलं जाईल त्या लोकांचं ते शिकवणं चुकीचं आहे.
देर आर दोज हू से दॅट देर इज मिड ट्रिब्युलेशन रॅप्चर,
काही लोक जे आहेत ते असं देखील म्हणतात की महासंकटाचा काळ सुरू असताना मंडळीला वर घेतलं जाईल.
दॅट मीन्स कॅचिंग अवे ऑफ बिलीवर्स इन द फर्स्ट हाफ ऑफ द ट्रिब्युलेशन पीरियड,
याचा अर्थ असा की महासंकटाचा काळचा जो अर्धा भाग आहे पहिला अर्धा भाग हा झाल्यानंतर मंडळीला वर घेतलं जाणं.
वी नो द होल ट्रिब्युलेशन पीरियड इज डिवाइडेड इन 7 इयर्स,
आम्हाला ठाऊक आहे की हा पूर्ण महासंकटाचा काळ 7 वर्षांमध्ये विभागला गेला आहे.
सो दे से दॅट आफ्टर द फर्स्ट 3.5 इयर period there will be a last trumpet blown and the believers will be caught up,
te asa mantat ki suruvatichi ji 3.5 varsha ahet ya 3.5 varsha madhe shevatcha tutari cha nad hoil ani tema vishwasnarana var ghetla jail.
Having been talking about this very important subject at one place,
ह्या विषयाबाबत मी एक दिवशी एका ठिकाणी बोलत असताना
आय वॉज एनकाउंटर्ड बाय अ बिलीव्हर विथ सम क्वेश्चन,
मला एका विश्वासणाराची भेट झाली की तो काही प्रश्न त्याच्या मनामध्ये होते.
ही वॉज अ पर्सन हु वॉज बिलिव्हिंग मिड ट्रिब्युलेशन रॅप्चर,
तो एक असा व्यक्ती होता की तो ह्या महासंकटाच्या काळामध्ये मंडळीला वर घेतलं जाईल त्यावरती विश्वास ठेवत होता.
ही केम विथ सर्टन सच क्वेश्चन अँड द पोर्शन ऑफ द स्क्रिप्चर,
आणि अशा प्रकारे काही पवित्र शास्त्रातील वचन आणि प्रश्न घेऊन तो माझ्यासमोर आला.
विच मेड मी ऑल्सो टू थिंक ट्वाईस अँड रिअली स्टडी द स्क्रिप्चर वन्स अगेन,
ज्यामुळे त्याचे प्रश्न ऐकून मला देखील देवाचं वचन खोलामध्ये शिकण्याची संधी मिळाली.
व्हेरी ऑफ्टन दॅट विल हॅपन विथ यू अँड मी ऑल्सो,
कदाचित आपणा बाबत देखील आणि माझ्या बाबत देखील अशी गोष्ट घडत असेल घडेल.
वी विल बी डीलिंग दॅट इन डिटेल एज वी गो अलॉंग,
जसे आम्ही पुढे जाऊ तसं ह्या विषयावरती देखील आपण शिकणार आहोत.
बट दोज हू से मिड ट्रिब्युलेशन रॅप्चर दॅट थिअरी इज ऑल्सो रॉंग,
परंतु जे असं म्हणतात की महासंकटाचा काळ सुरू असताना मंडळीला वर घेतलं जाईल हे देखील शिक्षण चुकीचं आहे.
देर आर सम हू से एरनसली दॅट सेंट्स विल बी रॅप्चर्ड बिफोर द रॅथ विच गॉड विल बी पोरिंग अपॉन दिस पीपल ऑफ द नेशन,
काही लोक जे म्हणतात ते चुकीचं आहे की प्रभूचा जो क्रोधाचा दिवस जो राष्ट्रांवरती येणार आहे त्या अगोदर मंडळीला वर घेतलं जाईल.
जस्ट बिफोर द पोरिंग ऑफ द रॅथ ऑन सिनर्स द लॉर्ड विल टेक अप हिज चर्च,
पापी लोकांवरती जो देवाचा क्रोध ओतला जाणार आहे त्या अगोदर देव मंडळीला घेऊन जाईल.
इवन दॅट थिअरी इज रॉंग,
परंतु हे शिक्षण देखील चुकीचं आहे.
देन देर आर दोज हू से पोस्ट ट्रिब्युलेशन रॅप्चर,
काही लोक जे आहेत ते असं म्हणतात की महासंकटाचा काळ गेल्यानंतर मंडळीला वर घेतलं
जाईल. मीन्स आफ्टर द कम्प्लीट पीरियड ऑफ 7 इयर्स ऑफ ट्रिब्युलेशन द लॉर्ड विल कम अँड ही विल टेक द चर्च,
याचा अर्थ असा की महासंकटाचा काळाचा जो 7 वर्षाचा जो समय आहे हा पूर्ण झाल्यानंतर प्रभू येईल आणि मंडळीला घेऊन जाईल.
देन वी सेड अबाउट द सेकंड ऍडव्हेंट रॅप्चर,
दुसरी गोष्ट जी आपण असं बघितलं की प्रभू जेव्हा दुसऱ्यांदा गौरवाने येईल त्यावेळेचं मंडळीला वर घेतलं.
दॅट इज द लॉर्ड कमिंग टू द माउंट ऑफ ऑलिव्स.
ते प्रभू येशू ख्रिस्ताचं जैतून पर्वतावरचं येणं.
अँड दॅट टाइम ही विल टेक दिस चर्च अलॉंग विथ हिम.
आणि त्यावेळेस तो मंडळीला त्यासोबत घेऊन जाईल.
एज वी सेड इवन यस्टरडे,
जसं आपण काल देखील म्हटलं,
दिस इज जस्ट बिकॉज ऑफ नॉट अंडरस्टँडिंग द स्क्रिप्चर्स प्रॉपरली इन इट्स कॉन्टेक्स्ट.
हे यासाठी की देवाचं वचन त्या संदर्भामध्ये काय सांगते, काय शिकवते हे न समजल्यामुळे अशी गोष्ट.
As I was reading through different literature and studying about it,
जसं ह्या वचनावरती मी बाकीचं लिखाण वाचत होतो आणि अभ्यास करत होतो,
आय केम अक्रॉस दिस न्यू थिअरी एज वेल.
मी देखील हे जे नवीन लोकांची शिकवण आहे ही शिकवण तेव्हा मी बघितली.
द यो यो रॅप्चर,
त्याला म्हटलेलं आहे यो यो रॅप्चर.
दे से दॅट फर्स्ट क्राइस्ट विल रिटर्न अँड देन अगेन ही विल गो अँड अगेन ही विल कम.
ते असं म्हणतात की प्रभू येशू ख्रिस्त पहिलं येईल, नंतर जाईल आणि नंतर पुन्हा येईल म्हणून.
अँड दे हॅव नेम्ड इट सच नेम टू दॅट पर्टिक्युलर रॅप्चर.
आणि अशा प्रकारे त्या वर घेतले जाण्याला त्यांनी हे नाव दिलेलं आहे.
बट व्हाइल वी सी दिस ऑल एरर अँड डिफरंट थेरीज अराउंड अस,
परंतु आमच्या आजूबाजूला या चुका आणि हे चुकीचे विचारसरणी आम्ही काय बघत आहोत.
व्हॉट इज दॅट ट्रूथ अबाउट द रॅप्चर ऑफ द चर्च ऑफ गॉड.
मंडळीचं, देवाच्या मंडळीचं वर घेतलं जाणं याबाबत सत्य काय आहे.
वन वी डिवाइड द स्क्रिप्चर्स राईटली,
जेव्हा आम्ही पवित्र शास्त्रातील वचन योग्य प्रकारे पडताळून बघतो,
विदाउट एनी डाउट और एम्बिग्युटी वी अंडरस्टँड द चर्च विल बी रॅप्चर्ड बिफोर द ट्रिब्युलेशन.
कोणत्याही प्रकारचं प्रश्नचिन्ह किंवा कोणत्याही प्रकारची शंका मनात ठेवता हे आम्ही नक्की सांगू शकतो की महासंकटाचा काळ येण्या अगोदरच मंडळीला वर घेतलं जाईल.
दॅट मीन्स बिफोर द 7 इयर पीरियड ऑफ ट्रिब्युलेशन बिगिन्स द चर्च विल बी टेकन अप टू बी विथ द लॉर्ड.
याचा अर्थ असा की 7 वर्षाचा जो संकटाचा काळ जो आहे हा सुरू होण्या अगोदरच मंडळीला वर घेतलं जाईल.
यु नो व्हाय डू आय से दॅट,
तुम्हाला ठाऊक आहे का मी हे का म्हटलं म्हणून.
हाऊ कॅन दॅट बी अ ब्लेसड होप वेन आय थिंक ऑफ गोईंग थ्रू द पीरियड ऑफ ट्रिब्युलेशन.
जर आम्हाला किंवा मला आम्ही जर हा विचार केला की त्या महासंकटाच्या काळामध्ये जावं लागेल, तर हे महासंकटाच्या काळात जाणं ही आमची गौरवी आशा कशा प्रकारे होऊ शकेल बरं.
बट वी हॅव अ ब्लेस्ड होप,
परंतु आम्हाला ही एक गौरवी आशा आहे.
द लॉर्ड हू हॅज रिडीम्ड अस फ्रॉम सिन,
ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला पापापासून सोडवलेलं आहे.
फ्रॉम द पेनल्टी ऑफ सिन,
पापाच्या प्रभावापासून सोडवलेलं आहे.
फ्रॉम द पनिशमेंट ऑफ सिन,
पापाच्या शिक्षेपासून सोडवलेलं आहे.
ही विल नॉट लेट अस गो थ्रू सच पीरियड ऑफ ट्रिब्युलेशन.
तो प्रभू आम्हाला ह्या महासंकटाच्या काळामधून कधीच जाऊ देणार.
He will surely see that his beloved bride is taken up to be with him before this period.
तो नेहमी या गोष्टीची काळजी आणि दखल घेईल की ह्या 7 वर्षाचा संकटाचा काळ होण्या अगोदरच त्याच्या प्रियजनाला, त्याच्या मंडळीला तो इथून वर घेऊन जाईल.
सो ऍट वन ग्लान्स वी हॅव द होल the period of this tribulation and the beginning of the church age and the capturing and the establishment of the new age, the new heaven and earth, we have one glance, we can see it before us.
Ani mhanun aapla samor mandali cha var ghetla jana 7 varshacha mahasankatacha ka mandali cha yu ya baddal tithe lihilela ahe.
If the church age begins here,
jar mandali chi suruvat tya thikani zaleli ahe,
where you and I are now,
jithe tumhi ani aami ahot,
and soon after that we see the church of God is being taken up,
ani tyanantar aami baghto ki lagech प्रभूची मंडळी वर घेतली जाईल.
देन बिगिन्स द ट्रिब्युलेशन जजमेंट,
आणि त्यानंतर महासंकटाचा काळाचा न्याय तिथे दिलेला आहे.
ओपनिंग विथ द 7 सील्स,
तिथे 7 शिक्के आहेत.
देन द 7 ट्रम्पेट्स,
7 करणे आहेत.
देन द 7 बाउल्स ऑर वायल्स,
7 वाट्या आहेत.
And then we find the return of Christ in glory.
तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचं गौरवामध्ये येणं आहे.
Then the establishment of the kingdom.
त्यानंतर राज्याची स्थापना आहे.
This is only a glance, at one glance we can see it.
हे फक्त आमच्या नजरेसमोर आम्ही दिलेलं आहे.
Why do we talk about it is?
आम्ही त्याबद्दल का बघतो?
Because if we study the feast of Jehovah,
जर आम्ही परमेश्वराचे यहोवाचे ते सण जर बघितले,
विच आर गिव्हन इन द लेविटिकस चॅप्टर 23,
जे लेवियाच्या 23व्या अध्यायामध्ये दिलेले आहे,
विच गिव्स अस द होल प्रोग्राम ऑफ गॉड,
तिथं देवाचा संपूर्ण प्रोग्राम दिलेला आहे.
अँड स्टडिंग दोज 7 फीस,
आणि त्या 7 सणांचा जर आम्ही अभ्यास
केला, वी अंडरस्टँड द कमिंग ऑफ द लॉर्ड इज व्हेरी नियर.
आम्ही हे शिकतो की प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं हे खूप जवळ येऊन ठेपलेलं आहे.
अँड इट कॅन बी एट एनी मोमेंट,
आणि ते कोणत्याही क्षणी होऊ शकते.
एज इवन यस्टरडे वन ऑफ द लॉर्ड सर्वंट सेड,
ज्या प्रकारे काल देवाचा एक दास बोलताना असे म्हणाले,
इट कुड बी बिफोर वी फिनिश दिस कॉन्फरन्स,
हे कॉन्फरन्स संपण्या अगोदर देखील होऊ शकते.
द लॉर्ड इज गोइंग टू कम फॉर शुअर,
प्रभू येशू ख्रिस्त खात्रीने येणार आहे.
अँड वेन वी टॉक अबाउट दिस सब्जेक्ट,
आणि जेव्हा आम्ही ह्या विषयावरती बोलतो,
वी नीड टू नॉट ओनली सी द erroneous theory around us.
इथे जे चुकीच्या गोष्टी आपल्या आजूबाजूला चाललेल्या आहेत,
बट देन वी मस्ट
बघायचं असं नाही.
नो द ट्रूथ अबाउट इट.
तर सत्य काय आहे हे देखील शिकणं गरजेचं.
व्हॉट डज रिअली रॅप्चर मीन?
प्रभूचं मंडळीचं वर घेतलं जाणं म्हणजे नेमकं काय?
यु नो व्हाय पीपल डिफेंड सच अ थिअरी इन द बायबल?
तुम्हाला ठाऊक आहे का की पवित्र शास्त्राची ही जी शिक्षण आहे या शिक्षणाला आपण का रोखतो, का?
Because some of them say that the word rapture itself is not in the Bible.
कारण काही लोक असं म्हणतात की मंडळीचं वर घेतलं जाणं हा शब्द देखील पवित्र शास्त्रामध्ये नाही.
How this word has come into existence?
हा शब्द कशा प्रकारे निर्माण झालेला आहे?
ऍक्च्युली वेन वी स्टडी इन द डिफरंट कॉन्टेक्स्ट ऑफ दॅट वर्ड,
जेव्हा त्या वचनाच्या संदर्भामध्ये दुसरं शिक्षण आहे ते आम्ही जेव्हा वाचतो,
इन द लॅटिन दॅट वर्ड इज यूज ऍज रॅपिटस.
लॅटिन ह्या भाषेमध्ये त्या शब्द रॅपिटस या प्रकारे आलेला आहे.
ग्रीक वर्ड इज हार्पाझो,
आणि ग्रीक मध्ये हेलनी भाषेमध्ये हार्पाझो हा शब्द आलेला आहे,
विच मीन्स कॉट अप.
त्याचा अर्थ असा आहे की वर उचलले झाले.
विच इज यूज्ड इन फर्स्ट थेसलोनियन्स चॅप्टर 4 अँड वर्स 17,
जे पहिले थेसलनी 4 आणि 17 मध्ये वापरलेलं आहे.
वेन वी कंपेअर दॅट लॅटिन वर्ड विथ द ग्रीक वर्ड,
जेव्हा लॅटिन शब्द आणि ग्रीक शब्द दोन्ही आम्ही एकत्र करतो,
वी गेट दॅट वर्ड रॅप्चर.
यामधून आम्हाला रॅप्चर किंवा वर घेतलं जाणं मिळतो.
सीझिंग,
याचा अर्थ असा आहे की खेचले जाणे,
स्नॅचिंग अवे ऑफ द चर्च,
मंडळीचं वर घेतले जाणे.
अँड द वर्ड रॅप्चर इज ऍप्ट फॉर दॅट.
आणि ह्यासाठी मंडळीचं वर घेतलं जाणे, रॅप्चर हा शब्द वापरलेला
आहे. इफ वी सी द लॅटिन वल्गेट बायबल,
आणि जर आम्ही ते लॅटिन धर्म लॅटिन भाषेचं जर आम्ही पवित्र शास्त्र काढलं,
दॅट वर्ड इज यूज सो मेनी टाइम्स इन दॅट बायबल,
आणि त्या पवित्र शास्त्रामध्ये भरपूर वेळा त्या शब्दाचा वापर करण्यात आला आहे.
इन द न्यू टेस्टमेंट इटसेल्फ वर्ड हार्पाझो इज यूज फॉर 14 टाइम्स,
आणि नवीन करारामध्ये तो हार्पाझो हा शब्द जवळजवळ 14 वेळा आलेला आहे.
अँड सेम वर्ड इज बिंग फाउंड इन अनदर पॅसेज ऑफ द स्क्रिप्चर एज वेल,
आणि हा शब्द दुसऱ्या पवित्र शास्त्रातील वचनांमध्ये आम्हाला सापडतो.
व्हाय डू वी नीड टू नो अबाउट दिस?
आम्हाला ह्याबद्दल माहिती असणं का गरजेचं आहे?
बिकॉज दिस इज अ लॅटिन बेस्ड इंग्लिश वर्ड, विच मीन्स इट इज अ बिब्लिकल वर्ड.
हा लॅटिनच्या वरती उभारलेला हा एक इंग्लिश शब्द आहे, आणि म्हणून हा पवित्र शास्त्रातील शब्द आहे.
इवन दॅट व्हेरी वर्ड इज नॉट बिंग यूज इन द बायबल,
जरी हा शब्द पवित्र शास्त्रामध्ये नसला,
इन द कॉन्टेक्स्ट वेअर एव्हर इट इज बिंग यूज,
परंतु जिथं जिथं तो शब्द वापरलेला आहे,
कन्वेज द सेम मीनिंग टू अस.
त्या शब्दाचा जो अर्थ जो आहे हा तोच अर्थ आम्हाला मिळतो.
वेन वी एज आय वॉज टॉकिंग अबाउट वन जेंटलमॅन हू केम अँड टॉक टू मी अबाउट द मिड ट्रिब्युलेशन रॅप्चर,
ज्या प्रकारे मी म्हणत होतो की महासंकटाचा काळ सुरू असताना मंडळीला वर घेतलं जाईल हे समजले जाणाऱ्या व्यक्तीसोबत मी बोलत असताना,
ही वॉज सेईंग दॅट ब्रदर हॅव यू रेड इन रेव्हलेशन चॅप्टर 11,
तो मला असं म्हणाला की बंधू तुम्ही प्रकटीकरण ह्यातील 11 अध्यायामधील एक गोष्ट बघितली का?
आणि इफ यू सी इन वर्स 15,
आणि 11 अध्यायाच्या त्या 15 वचनामध्ये जर आम्ही वाचलं,
यू फाइंड द लास्ट ट्रम्पेट विल बी ब्लोन,
तिथं असं म्हटलं आहे की शेवटच्या तुतारीचा नाद होईल.
अँड दॅट लास्ट ट्रम्पेट इज ऍक्च्युअली द लास्ट ट्रम्पेट विच इज ट्रम्पेट ऑफ which will take the church of God to be with God.
आणि हा जो शेवटचा जो करणा सातव्या देवदूताने वाजवेल तो यासाठी की त्यावेळेस प्रभू आपल्या मंडळीला घेऊन जाईल.
Now please understand for a while.
काही क्षणासाठी असं समजा.
When we compare these two portions,
जेव्हा हे दोन परिच्छेद
we compare,
आम्ही जेव्हा पडताळून बघतो,
फर्स्ट कोरिंथियन्स चॅप्टर 15,
पहिलं करिंथीकराचं पत्र 15
अध्याय, आणि फर्स्ट थेसलोनियन्स चॅप्टर 4,
आणि पहिलं थेसलोनिकाचं पत्र 14 अध्याय,
बोथ दी पॅसेजेस गिव अस अन ऑर्डर ऑफ दिस इव्हेंट.
या दोन्ही परिच्छेदामध्ये हे जे इव्हेंट होणार आहे त्याचा क्रम दिलेला आहे.
व्हॉट इज द ऑर्डर ऑफ दॅट इव्हेंट वेन वी कम्पेअर दिस टू स्क्रिप्चर्स?
जेव्हा हे दोन्ही परिच्छेद आम्ही पडताळून बघतो, तुलना करतो, तेव्हा काय क्रम आम्हाला मिळतो बरं?
फर्स्ट ऑफ ऑल वी फाइंड क्राइस्ट इज कमिंग द क्लाउड्स.
पहिली गोष्ट आम्ही असं बघतो की प्रभू येशू ख्रिस्त हा मेघावरती येणार आहे.
ही इज कमिंग विथ अ शाउट,
तो मोठा आवाजाने गर्जने
येणार आहे, ऑफ द आर्क एंजल,
आणि आद्य दिव्यदूताची वाणी,
अँड विथ द ट्रम्प ऑफ गॉड,
आणि देवाच्या तुतारीचा नाद होत
असतो. व्हेन वी कम्पेअर दिस बोथ द पॅसेजेस,
जेव्हा आम्ही ह्या दोन्ही परिच्छेदाची तुलना करतो,
वी फाइंड द लॉर्ड जीसस क्राइस्ट इज डिसेंडिंग ऑन क्लाउड्स.
आम्ही असं बघतो की प्रभू येशू ख्रिस्त मेघावरून येत आहे.
ट्रम्पेट ब्लास्ट ऑकर्स,
तुतारीचा नाद होत आहे.
द डेड इन क्राइस्ट आर रिझन,
आणि जे प्रभूमध्ये मरण पावलेले आहेत ते झोपी गेलेले आहेत ते उठलेले आहेत.
अँड दोज आर अलाइव्ह दे शॅल बी ट्रान्सफॉर्म.
आणि जे जिवंत आहेत त्यांचं रूपांतर होत आहे.
अँड द चर्च देन विल बी टेकन अप टू बी विथ द लॉर्ड.
आणि त्यानंतर मंडळीला प्रभू येशू ख्रिस्तासोबत वर घेतलं जाईल.
व्हेन आय टॉक अबाउट दिस पर्टिक्युलर पॅसेज,
जेव्हा आम्ही ह्या परिच्छेदाबद्दल बोलतो,
माय हार्ट ऑलवेज बबल्स विथ जॉय.
माझा हृदय आनंदाने भरून जाते.
व्हॉट अन ऍक्युरसी, व्हॉट अन एक्सप्लेनेशन इट इज गिव्हन इन द वर्ड ऑफ गॉड.
देवाच्या वचनामध्ये किती प्रकारचं योग्यता आणि किती प्रकारचं अचूकता दिलेली
आहे. ऑफन दॅट पोर्शन विच वी रीड ऍट द फ्युनरल प्लेस.
नेहमी हा जो परिच्छेद आम्ही वाचतो तो आम्ही कधी वाचतो बरं, जेव्हा एखाद्या व्यक्तीचा अंत्यसंस्कार फ्युनरलला आम्ही तो वाचतो.
जस्ट टू ब्रिंग सम कम्फर्ट टू द हार्ट्स ऑफ दोज ग्रीव्ह फॅमिली.
यासाठी की दुखित अंतकरणाचे जे कुटुंब आहे त्यांना सांत्वन देण्यासाठी आम्ही हे वाचतो.
वी से टू दॅम,
आम्ही त्यांना असं म्हणतो,
डोंट वरी ब्रदर,
घाबरू नका बंधू.
डोंट वरी सिस्टर,
बहीण घाबरू नका.
द लॉर्ड इज गोइंग टू रिटर्न.
प्रभू येशू ख्रिस्त,
द डेड इन क्राइस्ट विल राइज फर्स्ट.
जे प्रभूमध्ये झोपी गेलेले त्या अगोदर उठतील.
वी शॅल वन्स अगेन मीट आवर डियर वन्स.
आम्ही पुन्हा एकदा आमच्या प्रियजनांना भेटणार आहोत.
बिकॉज इवन अपोस्टल पॉल सेड यू शॅल कम्फर्ट वन अनदर विथ दिस वर्ड्स.
कारण प्रेषित पॉलाने देखील असं म्हटलं की तुम्ही या वचनांनी एकमेकांचं सांत्वन करा.
यू नो व्हॉट ग्रेट कम्फर्ट वी हॅव इन दोज वर्ड्स.
तुम्हाला ठाऊक आहे का की या वचनामध्ये किती मोठं सांत्वन आम्हाला मिळते.
बिकॉज एट द फ्युनरल प्लेस we have no time to expose that passage.
Yasati कारण त्या अंत्यविधीमध्ये दफनभूमीमध्ये या परिच्छेदाला समजावून सांगण्याचा वेळ आम्हाला नसतो.
वी हॅव ऑफन मिस द ट्रूथ अँड द डेप्थ ऑफ दॅट पर्टिक्युलर वर्ड.
परंतु ह्या शब्दामध्ये जी खोली आहे, या शब्दामध्ये जे सत्य आहे, हे कधी कधी आम्ही चुकून जातो.
इन फर्स्ट थेसलोनियन्स चॅप्टर 4:16,
पहिलं थेसलनी चौथा अध्याय आणि 16 वचनामध्ये
अपोस्टल पॉल सेड टू देम लाइक दिस.
तिथं प्रेषित पॉल असं म्हणतो,
फॉर द लॉर्ड हिमसेल्फ शॅल डिसेंड विथ अ शाउट.
प्रभू स्वतः मोठा नाद होत असता येईल.
विथ द व्हॉइस ऑफ द आर्क एंजल,
देवाच्या आद्य देवदूताच्या वाणीने.
विथ द ट्रम्प ऑफ गॉड,
आणि देवाच्या तुतारीचा नाद होत.
डेड इन क्राइस्ट शॅल राइज फर्स्ट,
आणि प्रभूमध्ये झोपी गेलेले अगोदर उठतील.
अँड दोज ऑफ अस विच आर अलाइव्ह शॅल बी ट्रान्सफॉर्म अँड टू बी टेकन अप टू बी विथ द लॉर्ड.
आणि जे आम्ही जिवंत असे उरू ते आम्ही क्षणात बदली होऊन प्रभू येशू ख्रिस्तासोबत घेतले.
नाउ इफ यू नोटिस दॅट पर्टिक्युलर थिंग,
जर तिथं त्या शब्दांना आम्ही बघितलं,
आय अंडरस्टँड इन अ डिफरंट कॉन्टेक्स्ट.
मी हे वेगळ्या संदर्भामध्ये समजतो.
फर्स्ट ऑफ ऑल आय फाइंड द अथॉरिटी ऍट हिज सेकंड कमिंग.
इथं मी एक गोष्ट मला जाणीव होते की प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्यामध्ये जे अधिकार आहे तो
हिमसेल्फ इज गोइंग टू कम.
तो स्वतः येईल.
ही इज नॉट गोइंग टू कमिट द टास्क टू एनी एंजल्स.
हे जबाबदारी तो एखाद्या देवदूताला देणार नाही.
व्हॉट अ डे इट विल बी व्हेन आय सी माय लॉर्ड कमिंग फॉर मी टू बी विथ हिम.
तो दिवस किती चांगला दिवस असेल ज्या दिवशी मी बघेन की स्वतः माझा प्रभू येशू ख्रिस्त मला घेऊन जाण्यासाठी येणार.
आय जस्ट कॅनॉट इमॅजिन हाऊ इट विल बी.
तो दिवसाबद्दल मी विचार देखील करू शकतो.
द लॉर्ड हिमसेल्फ शॅल डिसेंड.
प्रभू स्वतः येईल.
विथ अ शाउट,
मोठ्या नादाने.
नॉट ओनली वी सी द अथॉरिटी इन हिज सेकंड कमिंग.
इथं प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्यामध्ये अधिकाराबाबत बघतो असंच नाही,
बट वी सी द अकंपनीमेंट ऍट हिज कमिंग.
तर तिथं तो त्याच्या सोबत कोण कोण असेल त्याबद्दल देखील
बघा. ऍटलीस्ट थ्री थिंग्स आर सेड देअर.
कमीत कमी त्याबद्दल तीन गोष्टी म्हटलेल्या आहेत.
व्हेन द लॉर्ड कम्स इन क्लाउड्स,
जेव्हा प्रभू मेघावरून येईल.
ही कम्स विथ अ शाउट,
तो मोठ्या गर्जनेने येईल.
ही कम्स विथ द व्हॉइस ऑफ द आर्क एंजल,
तो देवाच्या आद्य देवदूताच्या वाणीने येईल.
ही कम्स विथ द ट्रम्प ऑफ गॉड,
आणि देवाच्या तुतारीच्या नादाने येईल.
व्हाय दिस थ्री साऊंड्स आर अकंपनीड ऍट हिज कमिंग.
का बरं त्याच्या येण्यासोबत हे तीन प्रकारचे आवाज आहेत.
बिकॉज
का
ईच ऑफ दॅट रिमाइंड्स टू अस ऑफ अ व्हाइटल ट्रूथ.
कारण ह्या तिन्ही गोष्टीमधून काही दैवी सत्य आम्हास बघावायचं.
व्हेन द लॉर्ड हिमसेल्फ कम्स विथ अ शाउट,
जेव्हा स्वतः प्रभू मोठ्या निनादाने येईल.
दॅट वर्ड शाउट इज अ व्हेरी अथॉरिटेटिव्ह कमांडिंग वर्ड.
तो जो गर्जना आहे या गर्जनेमध्ये एक प्रकारचा अधिकार आहे.
व्हेन द लॉर्ड कुड से बी स्टिल,
जेव्हा प्रभू म्हणेल की शांत व्हा.
विंड्स अँड वॉटर फेल,
त्यावेळेस हवा आणि समुद्र आणि पाणी शांत राहील.
व्हेन द लॉर्ड सेड ऍट द ग्रेव्ह ऑफ लाजरस,
जेव्हा लाजराच्या कबरेजवळ प्रभूने म्हटलं,
लाजरस कम फोर्थ,
लाजरा बाहेर ये.
वन हू वॉज डेड फॉर 4 days केम आउट,
जो मरून 4 दिवस झाले होते तो बाहेर आला.
What an authority in his voice.
Prabhucha shabda madhe kiti adhikar ahe.
So in John 5:23-24,
ani manun Yohan 5:23-24 madhe
we have said that when the Lord comes with his voice, the voice of God will make the dead to rise.
Tita asa matala ahe ki jeva prabhu mothya garjanane dhvani ne yil teva tyacha aavazane melele uthtil.
So we read the Lord himself shall come with a shout,
ani manun prabhu tyacha aavazane yil.
At his shout,
त्याच्या आवाजाने.
द डेड इन क्राइस्ट शॅल राइज फर्स्ट,
आणि त्याच्या वाणीने जे झोपी गेलेले आहेत ते अगोदर उठतील.
द डेड विल हियर हिज व्हॉइस,
आणि ते झोपी गेलेले जे आहेत ते त्याचा आवाज ऐकतील.
दोज हू आर इन क्राइस्ट विल कम टू लाइफ.
आणि जे प्रभू मध्ये होते ते उठतील.
इमिडिएटली आफ्टर दॅट,
त्यानंतर लगेच,
वी आर सेड दॅट,
आम्हाला असं म्हटलेलं,
देयर विल बी वॉइस ऑफ द आर्कएंजल.
आद्य दिव्यदूतांची वाणी.
व्हॉट इज दिस वॉइस ऑफ द आर्कएंजल?
हे आद्य दिव्यदूतांची वाणी म्हणजे काय?
इट इज रेफरिंग टू आर्कएंजल द मायकल.
इथं आद्य दिव्यदूत जो मिखाईल आहे त्याच्या बाबतीत म्हटलेलं.
इफ यू रीड इन द स्क्रिप्चर,
जर आम्ही शास्त्रामध्ये वाचलं,
नेम ऑफ आर्कएंजल मायकल इज मेन्शन ओनली 6 टाइम्स.
आद्य दिव्यदूत मिखाईल याचं नाव फक्त 6 वेळा लिहिलेलं आहे.
अँड ऍट ईच ऑकरन्स ऑफ हिज नेम,
आणि त्याच्या प्रत्येक लिखाणाच्या बाबतीत,
वी फाइंड ही इज कन्फ्रंटिंग द इव्हिल वन.
त्यावेळेस तो सैतानाशी लढा देत असताना, बोलत असताना आम्हाला बघा.
जस्ट टू शो यू वन रेफरन्स,
एक परिच्छेद आपण बघूया.
इफ यू कम टू जूड,
जर यहुदाच्या पत्रामध्ये आम्ही आलो,
अँड वर्स 9,
आणि त्याचं नववं वचन,
जूड वर्स 9,
यहुदाचं पत्र नववं वचन, आद्य देवदूत मिखाईल याने जेव्हा मोशेच्या शरीरासंबंधाने सैतानाला विरोध करून त्याच्याशी वाद घातला.
हिअर वी सी अन इव्हेंट रेकॉर्डेड.
इथं एक घटना लिखित स्वरूपात आमच्या समोर आहे.
विच हॅज नो एक्सप्लेनेशन इन इन द बायबल एल्सवेअर.
आणि याबाबत पवित्र शास्त्रामध्ये दुसरी कुठेच आम्हाला बघवायस मिळत नाही.
द बेस्ट वे दॅट वी कॅन अंडरस्टँड इज लाईक दिस.
आम्हाला असा प्रकारे म्हणून समजावयास मिळते की
बॉडी ऑफ मोसेस वॉज देअर.
मोशेचं शरीर तिथं आहे.
मायकल द आर्कएंजल वॉज सेंट बाय गॉड टू क्लेम दॅट बॉडी.
आणि आद्य दिव्यदूत मिखाईल हा ह्याला देवाकडून पाठवलेला आहे ते मोशेचं शरीर घेण्यासाठी.
ऍट द सेम टाइम द डेव्हिल द इव्हिल वन कम्स देअर.
आणि त्याच वेळेस सैतान देखील तिथं आलेला.
नाउ मायकल वॉन्ट टू क्लेम दॅट बॉडी.
आता मिखाईलला हे शरीर घ्यायचं आहे.
अँड डेव्हिल ऑल्सो वॉन्ट टू क्लेम दॅट बॉडी.
आणि या सैतानाला देखील ते शरीर घ्यायचं आहे.
सो वी सी दे आर कन्फ्रंटिंग इच अदर.
आणि म्हणून आम्ही असं बघतो की दोघं जण एकमेकाला विरोध करत आहे.
व्हॉट हॅपन्स देअर?
तिथं काय झालेलं आहे?
ऍट दॅट कन्फ्रंटेशन,
ते विरोध करत असताना,
आय इमॅजिन द टॉक कुड बी समथिंग लाईक दिस.
मी असा विचार करतो की त्यांच्याबाबत अशा प्रकारचं संभाषण झालं असेल.
डेव्हिल वुड हॅव सेड टू मायकल,
सैतानाने कदाचित मिखाईलला म्हटलं,
दिस बॉडी बिलॉंग्स टू मी,
हे शरीर हे माझं आहे.
डू यू नो दिस मॅन?
तुम्हाला माहित आहे की ह्या माणसाबद्दल?
दिस मॅन इज अ डिसओबिडियंट मॅन.
हा व्यक्ती जो आहे अनाज्ञाकारी व्यक्ती.
हु एम आय?
मी कोण आहे?
पासिंग ऑन द स्पिरिट ऑफ डिसओबिडियन्स द हार्ट्स ऑफ मेन अँड वुमेन.
अनेक लोकांच्या, अनेक भावांच्या आणि बहिणींच्या मनामध्ये हे अनाज्ञाकारीचं पाप घालणारं मी आहे.
बॉडी बिलॉंग्स टू मी,
म्हणून हे शरीर माझं.
व्हेन गॉड स्पोक टू हिम,
जेव्हा देवाने त्याच्याशी बोलला,
दॅट ही शुड स्पीक टू द रॉक,
की त्याने त्या खडकाशी बोलावं.
ही स्पॉट द रॉक,
परंतु त्याने खडकाला मारलं.
डिसओबिडियंट मॅन,
आणि म्हणून हा अनाज्ञाकारी.
सो दिस बॉडी बिलॉंग्स टू मी,
म्हणून हे शरीर हे माझं.
यू नो दिस मॅन?
तुला ठाऊक आहे
का? इज अ मर्डरर.
त्याने मारलेला आहे, खून केलेला
आहे. स्किल्ड अन इजिप्शियन,
त्याने एका इजिप्शियन मिस्री लोकाला मारलेला.
हु एम आय?
मी कोण आहे?
अ मर्डरर फ्रॉम द बिगिनिंग,
सुरुवातीपासून लोकांचा खून करणारा.
सो दिस बॉडी बिलॉंग्स टू मी,
आणि म्हणून हे शरीर माझं.
सो एज दॅट कॉन्फ्रंटेशन वॉज गोइंग ऑन,
म्हणून जसं त्या दोघांमध्ये संभाषण सुरू आहे,
आय वंडर देअर,
मी तिथं आश्चर्य करतो.
मायकल हु इज द कॅप्टन ऑफ द आर्मीज ऑफ द होस्ट ऑफ द लॉर्ड.
मिखाईल जो देवाच्या सैन्याचा प्रमुख आहे,
ही न्यू, ही नोज दॅट इन फ्युचर ही इज गोइंग टू डिफीट हिम.
त्याला ठाऊक आहे की भविष्य काळामध्ये तो सैतानाला हरवणार आहे.
इन स्पाइट ऑफ ऑल दॅट,
हे माहित असून देखील,
ही डिड नॉट टेक द जजमेंट इन हिज हँड,
त्याने त्यावेळेस तो न्याय स्वतःच्या हातात घेतला नाही.
बट ही यूज वन सेंटेन्स देअर,
त्याने तिथे एक वाक्य वापरलं.
व्हॉट वॉज द सेंटेन्स?
काय वाक्य होतं?
द लॉर्ड रिब्यूक दी,
प्रभू तुला धमकाव.
द लॉर्ड रिब्यूक दी,
प्रभू तुला धमकाव.
सो यू नो व्हॉट्स गोइंग टू हॅपन?
तुम्हाला ठाऊक आहे का?
व्हेन द लॉर्ड कम्स विथ अ शाउट,
जेव्हा प्रभू वाणीने येणार,
द डेड इन क्राइस्ट विल राइज,
प्रभू मध्ये झोपी गेलेले उठतील.
व्हॉट विल हॅपन?
काय होईल?
द डेव्हिल वुड कम अँड ट्राय टू हिंडर अवर गोइंग टू द लॉर्ड.
सैतान येईल आणि प्रभूच्या ह्या कार्याला विरोध करण्याचा प्रयत्न.
ही वुड से दिस पर्सन बिलॉंग्स टू मी,
तो सांगेल आणि हा असं म्हणेल की हा व्यक्ती तर माझा आहे.
दॅट पर्सन बिलॉंग्स टू मी,
तो व्यक्ती माझा आहे.
आय नो व्हॉट ही ऑर शी हॅज लिव्ड इन देअर लाईफ,
मला ठाऊक आहे ह्याने किंवा तिने त्याच्या जीवनामध्ये काय केलेलं आहे.
दॅट टाइम द लॉर्ड हॅज ऑलरेडी मेड अ प्रोव्हिजन फॉर अस, द व्हॉइस ऑफ द आर्कएंजल, द लॉर्ड रिब्यूक दी.
त्यावेळेस देवाने आमच्यासाठी अगोदरच पूर्व तयारी करून ठेवलेली आहे त्या आद्य दिव्यदूताची वाणी, की तो म्हणेल देव तुला धमकाव.
इन अदर वर्ड्स,
दुसऱ्या शब्दात,
सैतान कॅनॉट हिंडर अवर गोइंग टू द लॉर्ड.
आमचं प्रभूकडे घेतलं जाणं ह्याला सैतान कधी विरोध करू शकणार.
दे दॅट आर बॉट बाय द प्रेशियस ब्लड ऑफ द लॉर्ड जीसस क्राइस्ट शॅल बी टेकन अप विथ द लॉर्ड.
प्रभू येशू ख्रिस्ताच्या मौल्यवान रक्ताने ज्याने खरेदी केलेला आहे ते वर घेतले जाणारच.
सो देर इज द प्रोव्हिजन ऑफ द व्हॉइस ऑफ द आर्कएंजल.
आणि म्हणून आद्य दिव्य दूताच्या वाणीची योजना तिथं केलेली आहे.
दॅट डज नॉट गिव्ह अ लायसन्स टू लिव्ह अ लायसन्शियस लाईफ इन दिस वर्ल्ड टू यू एंड मी.
याचा अर्थ असा नाही की त्याने आम्हाला अशा प्रकारची अनुमती मिळते की आम्ही कसंही जगावं.
बट अ वॉर्निंग टू अस दॅट वी शुड नॉट गिव्ह अन अपॉर्च्युनिटी टू डेव्हिल.
परंतु आम्हाला ह्या प्रकारची सूचना मिळते की आम्ही सैतानाला संधी देऊ नये.
आय रीड देअर थर्ड वन विथ द ट्रम्प ऑफ गॉड.
तिथं देवाच्या तुतारीचा नाद ही तिसरी गोष्ट मी वाचतो.
व्हेन वी रीड इन द स्क्रिप्चर हाउ आर द व्हाय द ट्रम्पर्स वर यूज्ड.
जेव्हा आम्ही पवित्र शास्त्रामध्ये हे वाचतो की कधी आणि केव्हा ह्या तुतारीचा वापर केलेला आहे.
नंबर्स चॅप्टर 10 वी हॅव द एक्सप्लेनेशन ऑफ दॅट.
आणि गणनाच्या 10व्या अध्यायामध्ये त्याचं स्पष्टीकरण आहे.
व्हॉट डू वी रीड देअर.
तिथं आम्ही काय वाचतो.
फॉर डिफरंट पर्पजेस ऑफ गॅदरिंग द ट्रम्पेट वॉज ब्लोन.
वेगवेगळ्या कारणासाठी एकत्र करण्यासाठी तेव्हा तुतारीचा नाद केला
जातो. व्हेन द लॉर्ड कम्स इन द मिड एअर.
जेव्हा प्रभू अंतराळामध्ये येईल.
बिलीव्हर्स स्कॅटर्ड ऑल ओव्हर द वर्ल्ड.
जगाच्या वेगवेगळ्या परिसरामध्ये विश्वासणारे असतील.
ऍट हिज व्हॉइस द डेड इन क्राइस्ट विल राइज.
त्याच्या वाणीने आणि शब्दाने प्रभूमध्ये झोपी गेलेले उठतील.
द व्हॉइस ऑफ द आर्कएंजल कॅनॉट स्टॉप अवर गोइंग टू हिम.
आद्य दिव्य दूताची वाणीमुळे कोणीही त्याला अडखळून करू शकणार नाही.
देन द ट्रम्प ऑफ गॉड.
आणि तिथं देवाच्या
पॉइंट वेअर द लॉर्ड डिसेंड्स द बिलीव्हर्स विल बी लाईक अ मॅग्नेट अट्रॅक्टेड टू द लॉर्ड गॅदर्ड टू द लॉर्ड ऍट द ट्रम्प ऑफ गॉड.
त्या एके ठिकाणी जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त खाली होईल त्या प्रकारे एखाद्या चुंबकाप्रमाणे विश्वासणारे ह्या जगामध्ये घेऊन प्रभूकडे एका क्षणात जातील.
व्हॉट अ जॉय इट विल बी.
किती आनंद असेल.
व्हॉट अ कम्फर्ट इट विल बी.
किती सांत्वन आहे.
नथिंग अँड नो वन कॅन हिंडर बिलव्हड आवर कॅप्चरिंग टू बी विथ द लॉर्ड.
काहीही आणि कोणीही प्रभूकडे आपलं घेणं जाणं हे अडवू शकणार नाही.
वेन आय टॉक अबाउट दिस पर्टिक्युलर सब्जेक्ट समटाईम्स इन द गॅदरिंग ऑफ बिलीव्हर्स वेअर अनबिलीव्हर्स ऑल्सो प्रेझेंट.
या विश्वासदारांचं वर घेतलं जाणं ह्याच्या बाबतीत मी जेव्हा काही विश्वासदारांसमोर बोलत होतो आणि तेव्हा काही अविश्वासणारे देखील तिथं होते.
अनबिलीव्हर्स मॉक एट इट.
आणि हे ऐकून अविश्वासणाऱ्यांनी टिंगल केली.
इज इट एवर पॉसिबल दॅट पीपल विल बी कॉट अप इन द मिड एअर.
हे शक्य आहे का की लोकांना अंतराळामध्ये घेतलं जाईल.
अँड बिकॉज ऑफ लिसनिंग टू अनबिलीव्हर्स लाईक दिस.
आणि म्हणून अविश्वासनाचं हे ऐकून
इवन बिलीव्हर्स हॅव डाऊट अबाउट इट.
आणि विश्वासनाच्या मनावर देखील शंका होती.
लुकिंग ऍट द लाईफ स्टाईल ऑफ द बिलीव्हर्स टुडे.
बघा आज विश्वासनांची जी जीवनशैली आहे
हायडोशी आहे. वी डोंट सी दॅट दे आर रिअली वेटिंग फॉर द इमिनंट रिटर्न ऑफ द लॉर्ड.
त्यांच्याकडे बघून असं वाटत नाही की प्रभू येशू ख्रिस्त कोणत्या क्षणी येईल याची ते वाट बघत आहेत.
बट बिलीव्हर्ड इन द स्क्रिप्चर वी हॅव सॉलिड एव्हिडन्सेस ऑफ मेन बीइंग कॉट अप टू बी द लॉर्ड.
परंतु पवित्र शास्त्रामध्ये माझ्या प्रियांनो असे उदाहरण दिलेले आहेत की प्रभू येशू की प्रभूचे लोक क्षणामध्ये घेतली गेली.
रीड ऑफ इनोक द मॅन ऑफ गॉड.
इनोक जो देवाचा व्यक्ती होता त्याबद्दल वाचा.
जेनेसिस चॅप्टर 5:24 विल टेल यू दॅट.
उत्पत्ती 5:21 तुम्हाला त्याबद्दल सांगेल.
ही हू वॉक विथ गॉड वॉज टेकन अप.
जो देवाबरोबर चालला त्याला घेण्यात आलं.
अँड हिब्रूज चॅप्टर 11:5 गिव्ज अन अकाउंट ऑर द अथॉरिटी ऑर प्रूफ ऑफ दॅट.
आणि इब्रीकरस पत्र 11 आणि 5 वचनामध्ये त्याचा पुरावा आणि अधिकार दिलेला आहे.
इनोक वॉज टेकन अप.
इनोकला वर घेतलं गेलं.
एलिजा वॉज टेकन अप.
एलियाला घेतलं गेलं.
सेकंड किंग्स चॅप्टर 2:1-2.
दुसरे राजे दुसरा अध्याय 1:2.
अँड अगेन यू कॅन रीड दॅट इन वर्स 11.
आणि त्याच्याच बाबतीत तुम्ही 11 वचनामध्ये देखील वाचू शकता.
द लॉर्ड इन द वर्ल्ड विंड्स टेकन अप एलिजा टू बी विथ हिम.
प्रभूने एलियाला त्या वादळामधून वरती नेले.
रीड ऑफ अपोसल पॉल.
प्रेषित पौलाच्या बाबतीत
इन 2 Corinthians chapter 12.
दुसरं करंथी 12
ही सेज आय नो अ मॅन हू वॉज टेकन अप कॉट अप.
तो असं म्हणतो की मला एका व्यक्तीबद्दल ठाऊक आहे ज्याला वर घेण्यात आलं.
ही हॅड दॅट एक्सपिरियन्स इन हिज लाईफ.
त्याच्या जीवनामध्ये त्याला तो अनुभव मिळाला.
वी नो राईट बिफोर द आईज ऑफ द डिसायपल्स द लॉर्ड जीसस क्राइस्ट वॉज टेकन अप.
आम्ही हे देखील वाचतो की शिष्यांच्या डोळ्यासमोर प्रभू येशू ख्रिस्ताला वर घेतलं गेलं.
वी रीड ऑफ दोज 2 witnesses इन Revelation chapter 12 विल बी कॉट अप टेकन अप.
आणि प्रगतीकरणाच्या 12 त्या 2 साक्षीदारांच्या बाबतीत आम्हाला वाचायला मिळते.
सो मेनी सच प्लेसेस इवन लाईक फिलिप इन ऍक्ट्स ऑफ द अपोसल्स चॅप्टर 8 वॉज कॉट अप ऑर टेकन अप आफ्टर ही हॅज कम्युनिकेटेड गॉस्पल टू इनक.
भरपूर प्रकारचे असे परिच्छेद आहेत. प्रेषितांची कृत्ये 8 देखील फिलिप याचं आणि षंढाचं जिथं बाप्तिस्म झालेलं आहे त्यानंतर देखील आम्हाला तसं वाचायला मिळतं.
अँड इफ यू लुक ॲट ऑल दिस रॅप्चर्स दॅट आर टेकन प्लेस.
आणि म्हणून जे जे वर घेतलं घेणं जाणं ह्या बाबतीत शास्त्रात जे लिहिलेलं आहे.
मोस्ट ऑफ देम आर इंडिव्हिज्युअल रॅप्चर्स.
आणि अनेक हे जे वर घेतलं जाणार आहेत हे वैयक्तिक आहे.
बट देर इज वन दॅट इज गोइंग टू बी अ ग्रेटेस्ट वन.
परंतु एक मात्र आहे हे सर्वांपेक्षा महान असं असणार.
इट विल बी अ कलेक्टिव्ह रॅप्चर.
हे आमचं सर्वांचं सामुदायिक वर घेतलं.
रॅप्चर ऑफ द चर्च ऑफ गॉड.
देवाच्या मंडळीचं वर घेतलं जाणार.
इफ दॅट हॅज रिअली हॅपन अर्लियर.
जर हे अगोदर झालेलं असेल.
इट इज शुअरली गोइंग टू हॅपन फॉर द चर्च ऑफ गॉड अँड फॉर शुअर.
तर हे देवाच्या मंडळीच्या बाबतीत देखील नक्कीच होणार आहे.
सो वी क्राय आउट अँड से लॉर्ड कम सून एज वी आर वेटिंग फॉर यू.
आणि म्हणून आम्ही ओरडतो आणि प्रभूकडे असं म्हणतो प्रभू तू ये आम्ही वाट बघत आहोत.
व्हाय वी आर टॉकिंग अबाउट दिस पर्टिक्युलर रेस.
का बरं आम्ही ह्याबाबत चर्चा करत आहोत.
द पर्सन हू वॉज क्लेमिंग अबाउट द लास्ट ट्रम्पेट.
सॉरी
लास्ट ट्रम्प
जो शेवटचा तुतारीचा नाद करेल.
ही वॉज टेलिंग दॅट द लास्ट ट्रम्प ऑफ द ट्रिब्युलेशन पीरियड इज द ट्रम्प, आफ्टर दॅट द चर्च ऑफ गॉड विल बी टेकन अप.
तो असं म्हणत आहे की सातवा देवदूत जो शेवटचा तुतारीचा नाद करेल तेव्हा मंडळीला वर घेतलं
जाईल. एज गिवन इन रेव्हलेशन चॅप्टर 11 एंड वर्स 15,
जे प्रकटीकरण 11 आणि 15 मध्ये दिलेलं आहे.
यु नो हाऊ दॅट इज रॉंग.
तुम्हाला ठाऊक आहे का की ती देखील चुकीचं का आहे म्हणून.
द ट्रम्प ऍक्च्युअल विल बी ब्लोन ऍट द एंड ऑफ द चर्च एज.
तुतारीचं नाद जे आहे हे तेव्हा होईल जेव्हा मंडळीचं जे कालखंड आहे हे संपेल तेव्हा.
अँड बिफोर द फर्स्ट सील इज ओपन,
आणि जो पहिला शिक्का जो फोडण्यात येईल त्या अगोदर
द चर्च विल बी विथ द लॉर्ड.
त्या अगोदर मंडळी ही प्रभू येशू ख्रिस्तासोबत.
दिस पर्सन वॉज हू वॉज बिलिव्हिंग इन मिड ट्रिब्युलेशन.
परंतु तो व्यक्ती जो व्यक्ती महासंकटाच्या काळाच्या मध्ये मंडळीला वर घेतलं जाईल यावर विश्वास ठेवत
होता. He said, no, seven seals will be opened.
तो असं म्हणत होता की सात शिक्के फोडण्यात येतील.
सेवन ट्रम्पेट्स विल बी ब्लोन.
सात करणे देखील वाजवण्यात
येतील. आफ्टर द सेवन ट्रम्पेट,
आणि त्या सात करण्यानंतर,
बिकॉज इन रेव्हलेशन 11 एंड वर्स 15,
कारण प्रकटीकरण 11 आणि 15 मध्ये असं दिलेलं आहे,
इट इज मेंशन व्हेन द लास्ट ट्रम्प विल बी ब्लोन,
तिथं शेवटचा कर्णा वाजेल.
ही सेज दॅट विल बी द टाइम व्हेन द चर्च ऑफ गॉड विल बी टेकन अप.
तो असं म्हणत होता की ती वेळ आहे जेव्हा प्रभूच्या मंडळीला वर घेतलं.
दॅट मेड मी टू कम बॅक होम अँड स्टडी दिस बोथ द स्क्रिप्चर्स अगेन.
आणि ह्या त्याच्या विचारसरणीमुळे मला मी घरी आलो आणि हे वचन मी खोलामध्ये शिकलो वाचली.
देर आर ऍटलीस्ट थ्री प्रॉब्लेम्स टू टॉक अबाउट इट.
त्याबाबत देखील तीन समस्या आहेत.
व्हेन यू रीड दिस पॅसेज देअर,
जेव्हा आम्ही हा परिच्छेद तिथे वाचतो,
फर्स्ट क्वेश्चन वी शुड आस्क इज,
प्रश्न पहिला प्रश्न जो आम्ही विचारला पाहिजे तो असा,
हू इज ब्लोइंग दॅट ट्रम्पेट.
कोण आहे जो तो तुतारी वाजवणार आहे.
इट इज अन एंजल.
तो एक देवदूत आहे.
बट हू इज द सेंटर पर्सन इन द रॅप्चर.
परंतु मंडळीचं वर घेतलं जाणं यामध्ये मुख्य व्यक्ती हा कोण आहे.
फर्स्ट थेसलोनियन्स 4 और फर्स्ट कोरिंथियन्स 15,
पहिलं थेसलनिकाचं पत्र चौथा अध्याय असो किंवा करंथीकरस पहिलं पत्र 15वा अध्याय असो,
ही इज द लॉर्ड जीसस क्राइस्ट.
तो प्रभू येशू ख्रिस्त आहे.
द सेकंड क्वेश्चन इन दॅट पॅसेज,
दुसरा प्रश्न,
हू आर प्रेझेंट देअर,
तिथं कोण कोण हजर आहे.
व्हेन यू रीड रेव्हलेशन 11 वर्सेस 15 to 17,
जेव्हा आम्ही प्रकटीकरण 11:15-17 वाचतो,
यू फाइंड 24 एल्डर्स आर प्रेझेंट देअर.
तिथं आम्ही असं वाचतो की तिथं 24 वडील आहेत.
हू आर दिस 24 एल्डर्स.
हे 24 वडील कोण आहेत.
दे आर द पार्ट ऑफ द चर्च ऑफ गॉड.
ते देवाच्या मंडळीचे भाग आहेत.
अँड दे आर द सेव्ड वन्स.
आणि ते तारण प्राप्त झालेले आहेत.
दे आर ऑलरेडी देअर.
ते तिथं आहेत अगोदरच.
हाऊ कुड दे बी देअर.
ते अगोदर कसे गेले.
बिकॉज दे आर ऑलरेडी टेकन अप बिफोर द पीरियड.
कारण हे गोष्ट घडण्या अगोदर त्यांना अगोदरच वर घेतलं गेलेलं आहे.
थर्ड क्वेश्चन वी कॅन आस्क इज,
तिसरा प्रश्न जो आम्ही विचारू शकतो तो असा,
इज दॅट रिअली द लास्ट ट्रम्प देअर.
ती खरोखरच शेवटच्या तुतारीचं नाद आहे का.
इफ यू रीड इन द बुक ऑफ रेव्हलेशन,
जर आम्ही प्रकटीकरणाचं पुस्तक जर वाचलं,
इट विल अपीयर दॅट इज रिअली द लास्ट ट्रम्पेट.
जर तिथं आम्हाला असं वाचेल की तो शेवटचा कर्णा आहे.
बिकॉज आफ्टर दॅट देर इज नो मेन्शन ऑफ ट्रम्पेट देअर.
कारण त्यानंतर कोणता कर्णा वाजवलेला आहे असं नाही लिहिलं.
बट वेन वी कम टू द इव्हेंट दॅट द लॉर्ड जीसस ख्राइस्ट इज एक्सप्लेन.
परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने जो क्रम आम्हाला समजावून दिलेला आहे,
इन मॅथ्यूज गॉस्पल चॅप्टर 24 वर्स 29-31,
जे मत्ते 24:29-31 मध्ये दिलेलं आहे,
वेन देअर ऍक्च्युली देअर इज द मेन्शन ऑफ द लास्ट ट्रम्पेट.
तिथं शेवटच्या कर्णाच्या बाबतीत म्हटलेलं आहे.
वेन द लॉर्ड जीसस ख्राइस्ट इज कमिंग विथ हिज सेंट्स,
जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या संत जना सोबत येईल,
अँड वेन द ट्रम्पेट इज ब्लोन,
आणि जेव्हा कर्णा वाजेल,
द इलेक्ट ऑफ द 1,44,000 विल बी टेकन अप.
त्यावेळेस निवडलेले 1,44,000 त्यांना घेतले.
इट इज स्पोकन अबाउट दॅम.
ते त्यांच्या बाबतीत म्हटलेलं आहे.
सो ऍक्च्युअली स्पीकिंग रेव्हलेशन 11:15 इज नॉट द लास्ट ट्रम्पेट.
म्हणून जर आम्ही जर पडताळून बघितलं तर प्रकटीकरण 11 आणि 15 मध्ये जो शेवटचा कर्णा दिलेला आहे तो शेवटचा नाही.
लास्ट ट्रम्पेट इज गोइंग टू बी इन मॅथ्यूज चॅप्टर 24.
जो शेवटचा कर्णा जो आहे हा मत्ते 24 मध्ये आहे.
विच वेन द लॉर्ड कम्स विथ द चर्च.
ते तो केव्हा वाजवला जाईल. जेव्हा प्रभू मंडळी सोबत येईल तेव्हा.
सो द थेअरी ऑफ सच पीपल कॅन बी प्रूव्ड रॉंग वेन वी स्टडी द स्क्रिप्चर अँड कम्पेअर स्क्रिप्चर विथ द स्क्रिप्चर.
आणि म्हणून जेव्हा आम्ही पवित्र शास्त्रातील वचन शिकू आणि वचनाची तुलना दुसऱ्या वचनाशी करू तेव्हा हे जे चुकीचे पडताळणी चुकीचे विचारसरणी आपल्या आजूबाजूला आहे ते आम्हाला कळेल.
इन इच ऑफ दिस प्लेसेस वेन यू कम बॅक टू रेव्हलेशन चॅप्टर 4:1,
या प्रत्येक ठिकाणी जेव्हा आम्ही प्रकटीकरणामध्ये जेव्हा येतो,
इट ऑलवेज रेफर्स टू द capturing or the catching up or snatching up of the church of God before even the first seal of tribulation could be opened.
तिथं हे सर्व गोष्टीमधून आम्हास हेच बघावस मिळते की पहिला शिक्का फोडण्यात येईल त्या अगोदरच मंडळीला वर घेतलं जाईल, मंडळीला हिरावून नेलं जाईल.
हेन्स वी कॅन प्रूव्ह सच थेअरीज आर रॉंग.
म्हणून आम्ही ही गोष्ट प्रकट करू शकतो की हे जे चुकीच्या ज्या विचारसरणी आहेत त्या नक्कीच चुकीच्या आहेत.
सेम शुड बी डन इन युअर लाईफ अँड माय लाईफ बिलव्हड.
तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये देखील आम्ही हेच केलं पाहिजे.
इन अ क्लास वी कॅनॉट कम्प्लीट अँड कव्हर द होल थिंग.
हे सर्व गोष्टी एका क्लासमध्ये आम्ही कव्हर करू शकत नाही.
हॅव्हिंग सीन द एरर अराउंड अस,
आम्ही आमच्या आजूबाजूला ज्या चुकीच्या त्रुटी आहेत,
नोन द एक्सप्लेनेशन अबाउट इट,
हे बघून त्याच्यामधील जे परीक्षण आहे हे बघतो.
व्हॉट डज द लॉर्ड एक्सपेक्ट फ्रॉम युअर लाईफ अँड माय लाईफ,
तुमच्या आणि माझ्या जीवनामधून प्रभू काय आता अपेक्षा करताय.
माय टाइम रिमाइंड्स मी दॅट आय शुड वाइंड अप,
माझी वेळ मला अशा गोष्टीची आठवण करून देते की आता संपलेला आहे.
बट लेट मी टेल यू,
परंतु मला सांगू दे,
एज वी वेट फॉर द कमिंग ऑफ द लॉर्ड,
जसं आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याची वाट बघतो,
विल यू बी मोर डिवोटेड टू हिम,
त्या ती गोष्ट करत असताना आम्ही अधिक समर्पण होऊ का.
विल यू कंटिन्यू इन द डॉक्ट्रिन्स ऑफ द लॉर्ड,
प्रभू येशू ख्रिस्ताच्या सिद्धांताच्या बाबतीत आम्ही पुढे चालत राहू.
विल यू कमिट युअर सेल्फ टू द ड्युटीज दॅट द लॉर्ड हॅज गिव्हन टू अस,
प्रभूने आम्हाला जे कार्य दिलेलं आहे त्या कार्याच्या बाबतीत समर्पित जीवन जगू का.
देयर इज ओनली वन थिंग द लॉर्ड अपोसल पॉल सेड टू द चर्च,
एक गोष्ट आहे की जी प्रेषित पॉलाने मंडळीला सांगितली,
एज दिस इज गोइंग टू हॅपन फॉर शुअर,
जसं ही गोष्ट नक्की होणार आहे,
बी स्टेडफास्ट,
त्यासाठी तुम्ही शांतपणे,
बी अनमूव्हेबल,
तुम्ही हलू नका,
अँड बी लेबोरियस इन द वर्क ऑफ द लॉर्ड,
आणि प्रभूच्या कामामध्ये श्रम करत रहा.
फॉर युअर लेबर इन द लॉर्ड इज नॉट इन वेन,
यासाठी की प्रभूमध्ये केलेले तुमचे श्रम हे व्यर्थ नाहीत.
ओ मे यू अँड आय फिक्स अवर आयज अपॉन द कमिंग ऑफ द लॉर्ड,
म्हणून तुम्ही आणि आम्ही आमचं नजरा प्रभूच्या येण्याकडे लावत असताना,
फर्वेंटली एंगेज आवरसेल्व्स इन द थिंग्स ऑफ द लॉर्ड,
खरोखर प्रभूच्या कामामध्ये आपण स्वतःला गुंतवून घेऊया,
अँड कंटिन्यू फेथफुली इन द थिंग्स द लॉर्ड हॅज कमिटेड टू अस,
आणि विश्वासूपणे आणि प्रामाणिकपणाने प्रभूने जे गोष्ट आम्हाला दिलेली आहे त्याच्यामध्ये चालत राहा.
फॉर ही दॅट सेड आय विल कम विल शुअरली कम अँड विल नॉट टॅरी,
ज्याने असं म्हटलेलं आहे की मी येणार आहे तो नक्की येईल आणि वेळ करणार नाही.
आमेन. इवन द लॉर्ड जीसस क्राइस्ट कम सून.
हो आमेन म्हणूया. प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे, लवकर येणार.
वुड यू रेज युअर व्हॉइस अँड सिंग अलॉंग विथ मी,
तुम्ही तुमच्या मोठ्या आवाजामध्ये असं गीत माझ्यासोबत म्हणाल.
इफ यू रिअली बिलीव्ह दिस ट्रूथ,
जर तुम्ही खरोखर या सत्यावरती विश्वास,
यू नो दॅट द लॉर्ड इज गोइंग टू कम,
जर तुम्हाला ठाऊक आहे की प्रतिफळ मिळणार आहे,
व्हॉट एव्हर मे हॅपन टू मी,
काही हो मला,
आय विल बी विथ माय लॉर्ड वन डे फॉर शुअर,
मी एक दिवशी नक्कीच आणि खात्रीने माझ्या प्रभू सोबत असेल.
नथिंग कॅन हिंडर मी, नथिंग कॅन स्टॉप मी,
काही गोष्ट मला अडखळून करू शकणार नाही, कोणी मला थांबू शकणार नाही.
हियर आय कमिट माय लाईफ अफ्रेश टू यू,
हो देवा मी माझं जीवन नव्याने तुला समर्पित करत आहे.
मेक मी अ पर्सन हु इज वेटिंग फॉर थाय कमिंग,
खरोखर मला असा व्यक्ती बनव जो व्यक्ती तुझ्या येण्याची वाट बघेल.
अँड हेल्प मी टू एनकरेज माय फेलो बिलीव्हर्स वेर एव्हर द लॉर्ड हॅज केप्ट मी,
आणि मला मदत कर की जिथं कुठं तुम्हाला ठेवलेलं आहे तिथं माझ्या सहविश्वासणाऱ्यांना मी उत्तेजन देईन आणि प्रेरणा देईन.
कॅन वी सिंग अलॉन्ग अँड से,
आपण सोबत असं म्हणूया का,
येशू प्यारा जल्दी आएगा, येशू प्यारा जल्दी आएगा, बाट जो जो हम कितने दिन बिता दिए, बाट जो जो हम कितने दिन बिता दिए, प्यार का फल देखने यीशु जल्दी आएगा, प्यार का फल देखने यीशु जल्दी आएगा, आ यीशु जल्दी आएगा, आ येशु प्यारा जल्दी आएगा, येशु जल्दी आएगा, प्यारे जल्दी जाग जा, येशु जल्दी आएगा, प्यारे जल्दी जाग जा, उसका वह दिखाया प्यार देखने तू जाग जा, उसका वह दिखाया प्यार देखने तू जाग जा, आ येशु प्यारा जल्दी आएगा, यीशु प्यारा जल्दी आएगा, प्यार के लिए प्रिय क्या मैं आज दे सकूं, प्यार के लिए प्रिय क्या मैं आज दे सकूं, आंसुओं की धाराओं से तेरे पाव धो सकूं, आंसुओं की धाराओं से तेरे पाव धो सकूं, यीशु प्यारा जल्दी आएगा, यीशु प्यारा जल्दी आएगा, इवन सो कम लॉर्ड जीसस,
तरीही हे प्रभू येशू ये.
मे द लॉर्ड एनकरेज अँड स्टर अप युअर हार्ट्स अँड माय हार्ट्स एज वी काउंट ऑन दिस डॉक्ट्रिन अँड वेट अपॉन द सून कमिंग ऑफ अवर लॉर्ड जीसस.
या सिद्धांतावरून अवलंबून राहून प्रभू येशू ख्रिस्ताचं येण्याची वाट बघत असताना प्रभू आम्हाला सहाय्य आणि मार्गदर्शन करू.
मे द लॉर्ड ब्लेस अस.